आणि सगळ्या लोकांनी कीर्तनामध्ये भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. नमः विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमः कृष्ण प्रेष्ठाय भूतले. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि भक्तवृंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe Jaya Radha Kunja Bihari Radha Kunja Bihari Radhe Jaya Jagannatha Baladeva Sudhadar Jaya Sudarshan Jaya Jagannatha Subhadra Jaya Sudarshan Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Gurudev 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 Gita Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol
Gaur Premanande Jai Om Vishnupad Paramahamsa Parivrajakacharya Ashtottara Shata Sri Sri Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki ISKCON Founder Acharya, BBT Founder Acharya, Srila Prabhupada Ki Jaya Om Vishnupad Paramahamsa Parivrajakacharya Ashtottara Shata Sri Sri Bhakti Siddhanta Saraswati Thakur Srila Prabhupada Ki Namacharya Srila Haridas Thakur Ki Anantakoti Vaishnavanda Ki Premse Kaho Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shri Vasadi Gaur Bhakta Vrinda Ki Shri Shri Radhakrishna Gop Gopinath Shyamakunda Radhakunda Giri Govardhan Ki Navdeep Mayapur Dham Ki Mathura Vrindavan Dham Ki Purushottam Kshetra Jagannathpuri Dham Ki Ganga Mai Ki Jamuna Mai Ki Tulasi Devi Ki Bhakti Devi Ki पतित पावन हरिनाम संकीर्तन की समवेत गौर भक्त वृंद की ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज, ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज, ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज, ऑल ग्लोरीज, ऑल ग्लोरीज, ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। आज सकाळच्या भगवद्गीता क्लासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दुसऱ्या अध्यायातला 41वा श्लोक बघणार आहे। या श्लोकाविषयी मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही आहे। याच्यापूर्वीच्या आचार्यांनी जे काही व्याख्यानं दिलेली आहेत, जी पुस्तकं लिहिली, त्यातून मला जी काही उत्तरणं मिळाली त्यात मी माझ्या बुद्धीनुसार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। शील प्रभुपादांचे, राधा वृंदावन चंद्रांचे आणि सर्व डेटीजचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची कृपा मागून मी आजच्या लेक्चरला सुरुवात करतो आहे। आजचा आपला श्लोक आहे भगवद्गीता अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 41। बोडो श्लोक लिहिलेला आहे, माझ्या मागून म्हणायचं आहे। व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाकायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाकायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। तुमच्यापैकी कोणी वाचू इच्छित प्रभुजी? व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। प्रभुजी, व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। आणखी कोणी मागं वाचू इच्छित आहे? माताजींपैकी कोणी? व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां। आपण यातल्या एक एक शब्दाचा अर्थ बघूया आधी, त्यानंतर पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया। व्यवसाय आत्मिका, कृष्ण भावनेमध्ये दृढ, बुद्धी बुद्धी एक केवळ एकच, इह या जगात, कुरुनंदन हे प्रिय कुरुपुत्रा, बहुशाखा अनेक फाटे ही खरोखरच, अनंत अमर्याद च सुद्धा बुद्धया बुद्धी अव्यवसायिनां जे कृष्ण भावना मृजात नाही ते। या श्लोकाचा सरळ अर्थ आणि त्याच्यावरती तात्पर्य शील प्रभुपादांनीच लिहिलेलं आहे, ते आपण वाचूया। शील प्रभुपाद की जय। अनुवाद, जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते। जे या म्हणजे भक्तीच्या मार्गावर असतात किंवा कृष्ण भावनामृताच्या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते। हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात। या श्लोकाचं तात्पर्य वाचूया। कृष्ण भावनाद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वासालाच व्यवसायात्मका बुद्धी असे म्हटले जाते. चैतन्य चरित्रामृताच्या मध्यलीलेमधल्या 22व्या अध्यायातील 62व्या श्लोकात म्हटलं आहे, श्रद्धा सद्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ते केले कर्मच्युतस्य. श्रद्धा सब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती केले सर्व कर्मकृत हय. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास हो. हाय सर, हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणत्याही प्रकारे कर्तव्य करण्याची गरज नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्णभावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्णभावने स्थिर झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्णभावनाभावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्णभावनेची परमोच्च परिपूर्णता होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआपच प्रगती होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. वासुदेव सर्व इतिम स महात्मा स दुर्लभ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती ही एक दुर्मिळ महत्व आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर ते सर्व पानामध्ये आणि फांद्यामध्ये पोहोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींची सर्वोत्कृष्ट प्रकारे सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहिती असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशाचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशाचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या प्रसिद्ध गुर्वाष्टकामध्ये सांगतात की यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादात न गती कुतोपी ध्यायस्तु वंशस्य यशस्त्री संध्य वंदे गुरुशी चरणारविंद. या श्लोकाचा अर्थ असा आहे, आपण आपल्या आध्यात्मिक गुरुंना संतुष्ट केल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याशिवाय आपली कृष्ण भावनेप्रत उन्नती होण्याची मुळीच संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढनिश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो. हे झालं प्रभुपादाने दिलेला अनुवाद आणि त्यांनी त्याच्यावरती लिहिलेलं तात्पर्य. तर या श्लोकावरती आपण थोडीशी चर्चा करू शकतो. आज एकादशी आहे. एकादशीविषयी संत तुकारामचा एक सुंदर श्लोक आहे, 7 दिवसाचा जरी उपवास एकादशी व्रत सोडू नये. 7 दिवसाचा जरी उपवास एकादशी व्रत सोडू नये. कोणाला एखाद्याला जर 7 दिवस 1 आठवडा पूर्ण उपवास घडलेला असेल तरी सुद्धा त्याने एकादशीच्या व्रताचं पालन करायला हवं. या श्लोकामध्ये पुढं ते म्हणतात, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. तर इथून आपण सुरुवात करतो आणि याच्यापुढं आपण सब्जेक्ट डेव्हलप करणार आहोत. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत आपल्याला एक शब्द दिसतो, कुरुनंदन. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध नावांनी हाक मारलेली आहे. कधी धनंजय म्हणतात, कधी अर्जुन म्हणतात, कधी पार्थ म्हणतात, कधी काय म्हणतात. या फक्त याच श्लोकामध्ये त्याने त्याला कुरुनंदन असा आवाज असा उल्लेख केलेला आहे, किंवा संबोधन केलेलं आहे. कुरुनंदनसारखी आणखी नावं आपल्याला आठवतात का? कुरुनंदन किंवा अशाच प्रकारची नावं कोणाला आठवतात? प्रभूजी नाही, जसं कुरुनंदन आहे, यशोदानंदन आहे, किंवा अशी नावं आठवत नंदन स्वरूपाची. देवकी नंदन, यशोदानंदन, आणखी रघुनंदन, अशी कितीतरी नाव आहेत. आणि नंदन म्हणजे काय? याच्या नावाच्या मागं जे त्याला आनंद देणार तो नंदन. म्हणून इथं कुरुनंदन काय? कुरु हा एक महान राजा होऊन गेला होता आणि त्याची भगवंतांच्यावर, भगवान श्रीकृष्णांच्यावर अनन्य श्रद्धा होती. आणि तू त्या कुळात जन्मलेला आहेस, तू कुरुनंदन आहेस. तू तर आपल्या कुळाची जी कीर्ती आहे तिला अजिबात बट्टा किंवा काळीमा लावता कामा नये. आपल्या कुळाची लाज किंवा आपल्या कुळाचा गौरव अबाधित राखण्यासाठी तुला मी जे काही सांगतो ते कर्तव्य करायला हवं. म्हणून श्रीकृष्ण त्याला स्पेसिफिकली कुरुनंदन या नावाने बोलत आहेत. मी पुण्याहून बेळगावला प्रवास करत असताना कोल्हापूरच्या आसपास माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. स्पेअर टायर होता पण रस्त्यात अडचण नको म्हणून मी एका रस्त्यावरच्या अशा पंक्चरच्या दुकानासमोर थांबलो होतो. पंक्चर काढून घेत असताना समोर एक बोर्ड दिसला, काहीतरी मला वाटतं दारूचा गुत्ता वगैरे असावा. त्यांनी बोर्ड लावला होता बाहेर, बारमध्ये काम करण्यासाठी निर्व्यसनी माणसाची आवश्यकता आहे. अरे हा पठ्ठ्या दारू विकतोय आणि याला विक्रेता पाहिजे, तो कसा आहे? निर्व्यसनी पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये व्यवसायातना बुद्धी व्यवसायातली जी आहे ना, किंवा भौतिक आहे ती अशी आहे, तुम्ही स्वतः दारू विकता लोकांना पण तुमच्या दुकानात मात्र तुम्हाला निर्व्यसनी नोकर हवा आहे. आणखी कशीच एका व्यापारीची कथा आहे. हा व्यापारी मरायला टेकलेला आहे, म्हणजे आत्ता जातो की मग जातो अशी त्याची अवस्था. आणि साहजिकच त्याच्या घरातले सगळे नातेवाईक त्याच्या भोवती जमा होतात. त्याला दोन मुलं आहेत, दोन सुना आहेत, चार नातवंड आहेत, त्याची बायको आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याचा एक अत्यंत विश्वासू दिवाण जे जो दुकानाचे सगळे हिशेब घेता बघतो तो. हे सगळे त्याच्या भोवती जमा झालेले आहेत आणि तो म्हणजे निम्मा ग्लानित आहे किंवा काय म्हणा, म्हणजे शेवटच्या घटका मोजतोय. तो विचारतो थोरला मुलगा कुठे आहे? तो म्हणतो बाबा मी इथेच आहे. आणि मग धाकटा कुठे आहे? धाकटा म्हणतो बाबा मी इथेच आहे. मग थोरली सून कुठे आहे? सूनबाई म्हणते मामंजे मी इथेच आहे. धाकटी सून ती म्हणे मी पण इथेच आहे. मग चारी नातवंड ते एक एक करून येतात, आजोबा मी इथे, आजोबा मी इथे, आजोबा मी इथे. आणि मग दिवाणजी कुठे आहे? तर दिवाणजी म्हणे साहेब मी इथेच उभा आहे. हा माणूस मरायला टेकले पण त्यात त्याचं असं तडफडाट जळफडाट होतो. अरे म्हणे सगळे भड्यानो सगळे इथं आहे तर दुकानात कोण आहे? त्याची व्यवसायातला बुद्धी एवढीच आहे की माझं दुकान आणि शेवटी त्याच्या पुढच्या जन्मात त्या दुकानात दुकानाचा जो कोठार आहे त्याच्यात उंदीर म्हणून जन्माला आला. बाबा तुझ्या दुकानाची तू काळजी घे. म्हणजे अंतेच नारायण स्मृती ज्याला आपण म्हणतो की मरताना तरी किमान आपल्याला भगवंतांचं नाव आठवावं. पण तुमची जर तशी वृत्ती नसेल, तशी कृती नसेल जीवनभर, तर मरता मरता तुम्हाला एकदमच भगवंतांची आठवण येणार नाही. या श्लोकाचं जे मध्यर्थी सूत्र आहे, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखाय अनंतस्य बुद्धयो व्यवसायनामचं मध्यर्थी सूत्र आहे. भगवंतांनी इथं भक्तीची व्याख्या केलेली आहे, भक्ती काय आणि भक्ती कशी करावी. आणि भक्तियोगाचे जे गुणविशेष आहेत ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो ते सुद्धा भगवंतांनी वर्णन केलेले आहेत. सर्वात पहिला आहे भक्तियोगामध्ये अत्यंत निष्ठापूर्वक कारण करणे, कार्य करणे, म्हणजेच कृष्ण भावनामृत होय. भक्ती ही नऊ प्रकारची भक्ती असते ज्याला आपण नवविधा भक्ती म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे नऊ वेगवेगळे कार्य आहेत ते असे आहेत, श्रवणम म्हणजे कानाने ऐकणे, कीर्तनम भगवंतांच्या नामाचा जप किंवा कीर्तन करणे, स्मरणम आपण ऐकतो आणि बोलतो त्याचबरोबर आपण भगवंतांच्या नावाचं स्मरणही करत असतो. ही तीन विधी झाले, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम. त्याच्यापुढे आहेत अर्चनम, आपण भगवंतांची पूजा करतो, वंदनम, त्यांना आपण वंदन करतो, आणि पादसेवनम, भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करतो. हे आणखी तीन विधी झाले, अर्चनम, वंदनम, पादसेवनम, आणि त्याच्या पुढचे तीन आहेत साख्यम, दास्यम आणि आत्मनिवेदनम. साख्यम म्हणजे एखाद्या मित्राच्या नात्यानं भगवंतांची वागणं, जसं अर्जुन भगवंतांच्यावर वागायचा, एक साखा म्हणून वागायचा. दास्यम, जसं हनुमंतानी भगवंतांची सेवा केली, भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा केली, तो एक दास म्हणून केली. आणि आत्मनिवेदन, बलिराजानी आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण करून त्याप्रकारे त्यांची सेवा केली. ही नऊ प्रकारची नवविधा भक्ती आहे, पण ही नवविधा भक्ती पूर्वीच्या काळात शक्य होती, आजच्या काळात इतका सगळा सोपस्कार शक्य नाही आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू, ज्यांचा अवतार 500 वर्षापूर्वी झाला होता, त्यांनी आपल्याला एकच विधी दिलेला आहे, आपण फक्त नामस्मरण करायचं. आणि ते नामस्मरण काय आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या नावामध्ये त्यांनी आपली पूर्ण शक्ती एकवटलेली आहे, आणि या नावाचं स्मरण करणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन आहे. कारण ज्यावेळी तुमच्या तोंडात, तुमच्या मुखामध्ये, तुमच्या जिभेवरती हे नाव नृत्य करू लागतं, त्याचवेळी तुमच्या हृदयातला भगवंत जागृत झालेला असेल. याच्यातला दुसरा भाग आहे, ज्या मनुष्याची बुद्धी कृष्ण भावनामृतातील कार्य निष्ठापूर्वक करण्यात गुंग झालेली आहे, झालेली नाही, अशा मनुष्याच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात. म्हणजे हे करू की ते करू, ते करू की ते करू. याबाबतीत महाभारतातली एक सुंदर कथा आहे, तुम्ही ऐकलेली असेल बहुतेक. एकदा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन त्यांच्या धनुर्विद्येतल्या पारंगत्तेची परीक्षा करण्यासाठी गेले. त्यांनी एका उंच झाडावर एक पोपट टांगलेला होता, आणि या पोपटाच्या डोळ्याचा वेध घेण्याचं ध्येय त्यांना सांगण्यात आलं. तर ते एकेकाला विचारत गेले, दूरधनला विचारलं, काय दिसतं? तर म्हणे मला झाड दिसतं, मला फांद्या दिसतात, मला पानं दिसतात. म्हणे दूर हो, तुझ्याच्याने लक्ष भेदलं जाणार नाही आहे. त्यानंतर आणखी कोण येतो? कोणी म्हणतो मला पक्षी दिसतो, कोणी म्हणतो आणखी काय. सगळ्यात शेवटी अर्जुन येतो. अर्जुनाला ज्यावेळी विचारतात त्याचे गुरु की तुला काय दिसतं, तर म्हणतो मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो. तुमचं ध्येय काय हे तुम्हाला अचूकपणे बिनचूकपणे दिसलं पाहिजे, तर तुम्ही ते ध्येय अचीव करू शकता किंवा प्राप्त करू शकता. जर तुम्हाला ध्येयच तुमचं क्लिअर नसेल, तुमच्या ध्येयाच्या चारूबाजूला असले आकर्षणं तुम्हाला दिसत असतील, तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. श्रद्धा म्हणजे काय, याच्याविषयी एक दोन शब्द सांगतो फक्त. आपल्या मनात असा ठाम विश्वास नसला पाहिजे की मी जर कृष्ण भावनामृतात स्थिर झालो तर मला भगवंतापर्यंत पोहोचायला कोणीही अडकाठी किंवा अडचण करू शकत नाही. हा विश्वास दृढ पाहिजे मात्र मनामध्ये. आणि विश्वास म्हणजे तरी काय, एखाद्या दिव्य किंवा उदात्त गोष्टीवर पूर्ण श्रद्धा किंवा पूर्ण निष्ठा असणं. रामदास स्वामीने त्यांच्या एका शिष्याची गोष्ट सांगितली होते. रामदास स्वामीने त्यांच्या एका शिष्याला एका झाडाच्या फांदीवर बसायला सांगितलं, आणि फांदीवर बसून 30 फांदी तोडायला सांगितलं. बाकीचे लोक म्हणाले, काय माणूस डोकं बी काय फिरलं की काय, म्हणजे रामदास स्वामी आहेत पण आपल्या शिष्याला असा कसा हुकूम देतात. आणि शिष्यालाही म्हणे, तुलाही काय डोकं नाही करे, म्हणे गुरुंनी सांगितलं तो करतोयस. म्हणे माझा गुरुवर विश्वास आहे. त्याने ती फांदी तोडली, फांदी तुटून खाली पडली, पण या शिष्याला काही इजा झाली नाही. त्याचा पूर्ण विश्वास होता की ज्या गुरुंनी मला ही आज्ञा दिली तेच मला यातून तारून नेणार आहेत. असा जर दृढ विश्वास तुम्हाला तुमच्या गुरुविषयी, तुमच्या भगवंतांविषयी असेल, तर तुम्हाला तारून नेण्यासाठी ते गुरु किंवा श्रीकृष्ण कुठल्या अवस्थेत तुमच्यापर्यंत येऊ शकतील. दृढ विश्वास ज्यांच्या जागी जागृत झालेला आहे, असे लोक कृष्ण भावनामृतात स्थिर झालेले असतात. आणि त्यांना 2-3 गोष्टी त्याच्यात क्रायटेरिया आहेत, ते सांगितलेले आहेत की अशा लोकांना जगतातली कुठलीही कर्मबंधनं लागू होत नाही. तुम्ही जे कर्म करता ते गुरुच्या प्रसन्नासाठी किंवा भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नासाठी करता, मग त्याच्यातलं तुम्हाला पाप पुण्य काहीही लागत नाही. असे जे कृष्ण भावनाभाई भक्त आहेत ते कर्मकांडामध्ये मुळीच रस घेत नाही. ह्या देवीला जात, त्या देवाला नमस्कार, इकडं कोंबडं काप, किंवा हा जो काही प्रकार असेल, हा असल्या प्रकारात जे कृष्ण भावनाभावित लोक आहेत ते पडत नाहीत, जे कृष्ण भावनात भक्त आहेत ते पडत नाहीत. कृष्ण भावनेमध्ये राहून भक्तांनी केलेली कार्य ही आध्यात्मिक स्तरावर असतात आणि ती भौतिक स्तरावर नसतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो. मुकुंद म्हणून एक भक्त आहेत आणि ते रोज आपल्या भगवंतांना सकाळ दुपार संध्याकाळ नैवेद्य दाखवायचे. पण एक दिवशी त्यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं आणि त्यांना आपला 4-5 वर्षाचा मुलगा रघुनंदन म्हणून आहे. त्याला सांगितलं बाळ मी गावी चाललो आहे पण तू आज सकाळचा दुपारचा आणि संध्याकाळचा नैवेद्य भगवंतांना दाखवायचा. संध्याकाळी कदाचित मी परत येईन पण किमान सकाळचा आणि दुपारचा नैवेद्य तरी दाखवतो. तर यांनी विधी पाहिलेलं असतं की आपले बाबा कसे नैवेद्य दाखवतात. त्यांना नैवेद्य ठेवला, भगवंतांच्या पुढं पाणी फिरवलं, तुळशीचं पान ठेवलं, प्रार्थना केली आणि बसून राहिला थोडा वेळ. आणि आईने विचारलं रघुनंदन नैवेद्य दाखवून झाला की नाही. म्हणे झाला आहे, मग घेऊन ये ना. त्यांना पडदा उघडला तर ताटामध्ये ठेवलेले जे काही लाडू होते ते लाडू तसेच होते. रघुनंदनने पटलं नाही की आपण भगवंतांना नैवेद्य दाखवलं आणि भगवंतांनी काहीच खाल्लेलं नाही. त्यानं भगवंतांना विनंती केली, भगवान मी तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्ही काहीच नाही घेतलेलं. तर भगवान म्हणे नाही, मी रोज असाच परत करतो, मी खाल्लेलं आहे, मी माझ्या नजरेने खाल्लेलं आहे आणि हे मला पोहोचलेलं आहे, तू आता घेऊन जा परत. तर नाही म्हणे भगवान, असं नाही माझ्या वडिलांना पटणार नाही की माझ्या आईला पटणार नाही मी नैवेद्य दाखवलं आहे की नाही, तुम्ही प्लीज हे ग्रहण करा. तर भगवंतांनी या मुलाच्या आग्रह करता, तो एक निष्ठावान भक्त आहे, निष्पाप भक्त आहे, तर त्या भक्ताच्या आग्रहासाठी त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि मुलानं ते एकामताट आणून आईला दिलं. दुपारचं नैवेद्य ते हेच झालं. संध्याकाळी वडील परत आल्यानंतर त्यांनी विचारलं रघुनंदनला, बाळ तू सकाळी आणि दुपारी नैवेद्य दाखवलातस का? हो म्हणे बाबा मी नैवेद्य दाखवला आणि भगवंतांनी खाल्ला सुद्धा. अरे म्हणे काय सांगतोस, मी 20 वर्ष नैवेद्य दाखवतो भगवंतांना, भगवंतांनी एकदाही नैवेद्य खाल्लेलं नाही, तू काय सांगतोस मला? बाबा म्हणे हो खरंच खाल्ला त्यांनी, मी तुम्हाला खोटं सांगतो आहे का? चल म्हणे आत्ता दाखवूया आपण. संध्याकाळचं नैवेद्य दाखवता आणि नैवेद्य नेहमीप्रमाणे दाखवला जातो आणि हा बाळ डोळ्यात अश्रूनंतरने विनंती करतो, हे भगवान तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन नैवेद्य ग्रहण केलात पण माझ्या वडिलांना पटत नाही की तुम्ही खरोखरीच नैवेद्य ग्रहण केलं आहे. तर भगवान येतात खाली आणि त्यातला अर्धा लाडू खाऊन जातात आणि अर्धा लाडू ठेवतात आणि तो अर्धा लाडू बघून भगवंतांच्या मुकुंदाच्या वडील मुकुंदांना म्हणजे रघुनंदनच्या वडिलांना पटतं की आपल्या मुलाची भक्ती इतकी महान आहे की आपण जे गेल्या 20 वर्षात साध्य नाही केलं त्या मुलानं केवळ 4 तासात साध्य केलेलं आहे. आणि त्यांना कोणीतरी विचारते की मुकुंद हा रघुनंदन तुमचा मुलगा आहे की तुम्ही त्याचे म्हणजे रघुनंदन तुमचा बाप आहे की तुम्ही त्याचे बाप आहात? तर मुकुंद म्हणतात मी त्याचा मुलगा आणि तो माझा बाप आहे, कारण भक्तीमध्ये तो खरीखुरीच माझा बाप आहे. दृढ विश्वास काय, मगाशी आपण एक उदाहरण पाहिलं, गुरुमुख पद्मवाक्य चिते ते करी ऐक्य. गुरुच्या मुखातून जी काही वाणी पडली आहे बाहेर पडली आहे ते पद्मवाक्यासमोर समजायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते आपलं हृदय धारण करायचं आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनाचं सारा सर्वस्व अर्पण करायचं. याला म्हणजे आपण पूर्ण श्रद्धा किंवा पूर्ण निष्ठा म्हणतो. आणि याच्याबरोबरच आपल्याला आसक्ती सोडून अनासक्तीकडे वळायचं असतं. आपली जी भौतिक गोष्टीमध्ये आसक्ती आहे ती सोडायची असते आणि आपल्याकडे अनासक्तीकडे वळायचं म्हणजेच भक्तीकडे वळायचं आहे. ही अनासक्ती किंवा विरक्ती कशी प्राप्त करायची? आपली जर भगवान श्रीकृष्णांच्या नावाप्रती आसक्ती वाढत गेली तर जी भौतिक जगताविषयी किंवा भक्तिक भोगाविषयी जी आसक्ती आहे ती आपोआपच कमी येत जाईल, म्हणजेच आपली आसक्ती कमी येईल आणि अनासक्ती वाढत जाईल. अढळश्रद्धेचा पाया काय असतो? तर व्यवसायात्मिका बुद्धी. आपण श्लोकाच्या सुरुवातीला पाहिलं व्यवसाय आणि आत्मिका या दोन शब्दांचा हा संगम आहे. आपल्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, आपला आणि भगवंतांचा संबंध काय आणि तो संबंध परत कसा प्रस्थापित करायचा, या गोष्टीचं जर ज्ञान आपल्याला झालं तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. याचं एक सुंदर उदाहरण आपल्या चैतन्य चरितामृतामध्ये येतं. एक हरिदास ठाकूर नावाचे साधू आहेत, त्यांना नामाचार्य असं नाव नंतर देण्यात आलं. ते एका मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेत, म्हणजे मांस भक्षण करणाऱ्या कुटुंबात जन्मात आले, पण त्यांना नामाविषयी हरिनामाविषयी गोडी लागली आणि ते 1, 2, 3 नव्हे तर दिवसाचे चक्क 22 तास जप करू लागले. साधारणपणे 2 तासात आपण 16 माळा करतो म्हणजे 64 माळा करायला आपल्याला 8 तास लागतात आणि थोडंसं जर वेगानं केलं तर कदाचित आपण 8 मिनिटाच्या 7.5 मिनिटात करून थोड्या अधिक माळा करू शकतो. तर हे दिवसाचे 22 तास म्हणजे जवळजवळ 192 माळा किंवा 3 लाख वेळा भगवंतांचं नाम घ्यायचे आणि त्यांना म्हणून नामाचार्य हरिदास ठाकूर असं नाव देण्यात आलं होतं. पण त्यांचं हे जी भक्ती आहे की त्यांचं हरिनामाप्रती जे आकर्षण आहे प्रेम आहे ते काही लोकांना बघावलं नाही. त्यांनी नबाबाकडे जाऊन त्याची तक्रार केली आणि नबाबांनी त्यांना शिक्षा काय सुनावली तर त्याला 22 बाजारपेठात जाऊन कातड्याच्या कोड्यांनी फोडून काढायचं आणि तरी त्यानं नाम जप बंद नाही केला तर त्याला मरेपर्यंत मारा. तर त्याच्यासाठी जे जल्लाद नेमले होते त्याला मारून मरून ते थकले पण यांच्या तोंडातून ऊकीच ऊन फक्त तोंडातून बाहेर पडत होतं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भगवंत त्याच्या पाठीशी होते आणि तो हरिनामात दंग असल्यामुळं बाकीच्या भौतिक वेदना आहेत त्याच्यापासूनही दूर होता। शेवटी हे लोक कंटाळले, त्यांचे हात दुखायला लागले आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे जर तू मेला नाहीस तर आमचं मरण ओढवेल। तर त्यांनी आपला देह स्वेच्छेने त्याग केला आणि त्यांचा देह गंगेमध्ये सोडून देण्यात आला आणि त्यांनी नबाबाला जाऊन सांगितलं की आम्ही हरिदास ठाकूरला असं असं जीवे मारलेलं आहे आणि त्याला नेऊन गंगेत सोडलेलं आहे। पण गंगेत सोडल्यानंतर त्याला भगवंतांनी परत वाचून बाहेर आणून सोडलं आणि ही वार्ता ज्यावेळी नबाबाला कळली त्यावेळी कळलं की या हरिदास ठाकूरची भक्ती किती उच्च प्रतीची आहे। त्यानंतर त्यांना आज्ञा दिली की इथून पुढे माझ्या राज्यात कोणालाही हरिनामाचं संकीर्तन करण्यासाठी किंवा हरिनामाचा जप करण्यासाठी मनाई असणार नाही। जगद्गुरु तुकारामांचा एक अभंग मी मगाशी सांगितला होता, तोच पुन्हा एकदा सांगतोय। तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये। म्हणजे आपली आत्मीयता की आपली जी भक्ती आहे, आपली जी श्रद्धा आहे, नामाविषयी इतक्या उच्चकोटीची असली पाहिजे की जगातला कुठलाही कठीण प्रसंग आपल्यावरती आला तर आपण नामाचा आश्रय सोडता कामा नये। वासुदेव म्हणजे कोण? वसुदेव म्हणजे वासुदेवच्या मध्ये, वसुदेव हे श्रीकृष्णाचे वडील आहे। आपण वसुदेव देवकी किंवा वसुदेव कृष्ण म्हणतो, वसुदेव म्हणजे भगवंतांचे वडील आणि वासुदेव म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण। हे जगातलं जे काही आहे त्याला सर्व कारण कारण म्हणतात। जगात जे काही आहे, चर असो अचर असो, मनुष्य असो पशुपक्षी असो प्राणी असो किडे मकोडे असो काही असो कृमी असो किंवा बॅक्टेरिया असो, या प्रत्येक निर्मितीच्या कारणामागे स्वतः वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण आहेत। आणि त्यांची भक्ती केली की बाकी सगळ्या देवदेवतांना भक्ती पोचते। उगीच 50 देवदेवता किंवा देवी आणि असं यांची भक्ती करत हिंडण्याची काही गरज नाही। काही लोक आपण बघतो की अमक्या देवीला नमस, सोमवारचा वेगळा उपवास, गुरुवारी वेगळा उपवास, बुधवारी पांढरा बुधवार असं काहीतरी, आणखी या देवीला नवस कर, त्या देवाच्या यात्रेला गेलो त्याला काहीतरी नवस बोलून असा 50 ठिकाणी आपण नवस बोलत असतो आणि त्यातलं पुरं काहीच करत नसतो। त्यापेक्षा एका भगवान श्रीकृष्णाला शरण गेलं आणि त्यांची पूजा केली की बाकी कोणाचीही पूजा अर्चा किंवा शरणागती घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं जातं। जर तुम्ही झाडाच्या मुळांना पाणी घातलं तर झाडाच्या फांद्या पानं फुलं फळं यांच्यासाठी वेगळा पाण्याचा शिडकाव करण्याची गरज नाही, कारण पाण्याच्या झाडाच्या बुंद्यात घातलेलं पाणी त्याच्या मुळापासून खोडामध्ये जातं आणि तिथून त्या झाडाच्या सर्व भागांना पोहोचवलं जातं। तसंच आहे, भगवान श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीचे मूळ आहे आणि जर तुम्ही त्यांची आराधना केलीत तर तुमची आराधना बाकी सगळ्या देवदेवता हे जे आहेत काय, जसं पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री असतात तसे हे देवदेवता आहेत, हे त्यांनी नेमलेले त्या त्या कार्याचे त्या त्या विभागाचे प्रमुख आहेत। तर तुमची जी सेवा आहे, तुमची जी भक्ती आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते। तेव्हा तात्पर्य इतकंच की झाडाच्या मुळाला पाणी घाला, झाडाच्या फांद्यांना फुलांना आणि फळांना पाणी शिडकवण्याचा प्रयत्न करू नका। भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कुठला आहे? तर एक तर भगवंतांची सेवा, किंवा त्याच्यापेक्षा भगवंतांना आवडतं की भगवंतांच्या भक्तांची सेवा, कारण भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्याचा मौका आपल्याला फार कमी मिळतो पण भगवंतांच्या भक्ताची सेवा करण्याचा मौका आपल्याला खूप मिळतो। या ना त्या स्वरूपात आपण छोट्या छोट्या स्वरूपात भगवंतांच्या भक्तांची सेवा करू शकतो। त्यासाठी फार मोठी सेवा केली पाहिजे असलं वाग नाही। प्रत्येक छोटी छोटी सेवा तुम्ही भगवंतांच्या भक्तांची केली असेल तर ती भगवंतांना खुश करते। आध्यात्मिक गुरु आणि आपला, आध्यात्मिक गुरु आपला आणि भगवंतांचा कसा संबंध जोडू देतात? कारण भगवंतांना डायरेक्टली प्रसन्न करणं आपल्याला शक्य नाही, कारण तिथंपर्यंत आपली पोहोच नाही। परत उदाहरण देतो, समजा आपल्याला पंतप्रधान मोदींना भेटायचं आहे, आपण मोदींना डायरेक्ट जाऊन भेटू शकतो का? नाही। त्यांचा कोणती सेक्रेटरी मंत्री किंवा कोणी ओळखीचं असेल त्याची ओळख करून आपण त्यांच्याकडे जातो। ते इथं पण तशीच गोष्ट आहे, जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत ते परंपरेतून आलेले आहेत आणि आध्यात्मिक गुरु आणि आपण 1-to-1 असतो। म्हणजे आत्ता आध्यात्मिक गुरु आपले जिवंत आहेत, आपले समोर आहेत, ते आपल्याला आपल्याशी बोलतात, आपल्याशी सांगतात। आपण त्यांचे जे हुकूम आहेत, त्यांची जी आज्ञा आहे, त्यांच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या जर आपण पाळल्या, त्यांना जर खुश केलं तर भगवंत खुश होतील, कारण परंपरेतून आशीर्वाद वरून खाली येतात आणि तुमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खालून वर जात असतात। आपल्या जीवनात आध्यात्मिक गुरुची आवश्यकता काय, हा एक महत्त्वाचा विषय आहे। आपल्याला आता मी बोललो त्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की आपण भगवंतांशी डायरेक्ट नातं जोडू शकत नाही, तर ते नातं जोडून देण्यासाठी कोणीतरी मध्यस्थ लागतो।
आणि तोही मध्यस्थ परंपरेतून आला. कोणीतरी उठून एकदम उभा राहतो, मला भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झालेला आहे, मी भगवान आहे, मी अमक आहे आणि माझं तुम्ही पूजन करा असं नाही. तो माणूस परंपरेतून आलेला असला पाहिजे. त्याला भगवान काय आहेत, त्यांचं लिटरेचर म्हणजे जे शास्त्र आहेत ते काय हे पूर्ण माहिती पाहिजे, आणि त्याला परंपरेतून त्याला पण दीक्षा मिळालेली असली पाहिजे. जो तुमचा गुरु आहे तो कोणाचा तरी शिष्य असला पाहिजे, आणि तो शिष्य कोणाचा तरी गुरु असला पाहिजे. तो आपला गुरु आहे पण त्या शिष्याचा, त्या गुरुचा गुरु, त्या गुरुचा गुरु, अशी एक गुरु शिष्याची परंपरा त्याच्या मागे असली पाहिजे. आणि आपला गुरु आपल्याला जाणतो की याचं स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहे, त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत, आणि तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणजे सेवा करण्यासाठी तुमच्याकडे जी पात्रता आहे त्यानुसार ते तुम्हाला कार्य किंवा एखादं काम देतात. आपल्याला माहिती आहे भगवान रामचंद्र त्यांचे पण गुरु होते. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान असून इतरांना दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःला गुरु घेतील, सांदीपनी म्हणून त्यांचे गुरु होते. आपल्या गुरुची शिकवण आपल्या हृदयात पाहिजे आणि आपल्या ती डोक्यावर ठेवली पाहिजे. काय शिरसा वंद्यमन ज्याला आपण म्हणतो, आपण डोक्यावर ठेवून त्याला आपण वंदन केलं पाहिजे. याच्यातलं एक सुंदर उदाहरण आहे प्रभुपादांचं. प्रभुपादांचा जन्म 1896 साली झाला आणि 1922 साली ते आपले गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना पहिल्यांदा भेटले. आणि पहिल्याच भेटीत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरनं त्याला सांगितलं, अरे तुम्ही शिकले सवरलेले इंग्रजी जाणणारे लोक आहात, तर तुम्ही परदेशात जाऊन प्रचार का करत नाहीत. आणि दुसऱ्या भेटीत त्याला सांगितलं म्हणजे अभयचरणानंद प्रभुपादांना की तुमच्याकडे ज्या ज्यावेळी पैसा असेल त्यावेळी पुस्तकं छापा आणि हे जे आपलं ज्ञान आहे, आपलं जे शास्त्र आहे त्याचा परदेशात प्रचार करा. कारण आपल्या परदेशात आपल्या भाषेचा किंवा आपल्या शास्त्रांचा परदेशामध्ये फारसा प्रचार झालेला नाही. तर शील प्रभुपादांनी हे वाक्य आपल्या डोक्यात आणि हृदयात साठवून ठेवलं आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी जवळजवळ 44 वर्षानंतर त्यांनी एक मॅगझिन स्थापन केलं जाऊ देवाची किंवा मराठीमध्ये म्हणतात, त्यावेळी त्याचं नाव बॅक टू गॉडेड होतं, इंग्रजीमध्ये होतं. आणि तेव्हापासून आज तागायत ते मॅगझिन चालू आहे आणि जगातल्या जवळजवळ 80 भाषांत प्रकाशित होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होणारं आणि धार्मिक विषयाला वाहिलेलं एकमेव मासिक असावं. पण प्रभुपादांनी ही जी गोष्ट डोक्यात ठेवली होती, ज्या ज्यावेळी त्यांना असा की संधी मिळाली की आणि हे मासिक एकदा सुरू झाल्यानंतर त्यांनी कधीच बंद नाही पडू दिलेलं. सुरुवातीच्या काळात त्या मासिकाचं लेखन, संपादन, टायपिंग, प्रूफ रिडिंग, कागद खरेदी करणं, छपाईखान्यात नेऊन ते छापणं, प्रकाशित करणं आणि त्याच्या प्रति जाऊन विकणं म्हणजे चक्क एक खांबी तंबू होतं, वन मॅन शो ज्याला आपण म्हणतो, सगळ्या गोष्टी ते एकटे करत होते. दिल्लीच्या उन्हाताना थिंडून प्रचार करताना ते विकताना एक दोनदा ते चक्कर येऊन पडले. काही लोकांना त्यांना विचारलंसुद्धा, अरे म्हणजे तुम्ही कशासाठी करताय, तुमचा काही फायदा पण नाही आहे, कागदाचा जेवढा पैसा लागतो त्याच्यापेक्षा कमी पैसा तुम्हाला ते विकून येतो. नाही म्हणे, माझ्या गुरुची आज्ञा आहे की हे जे ज्ञान आहे तुम्ही प्रकाशित आणि प्रसारित करायला हवं. तर गुरुची आज्ञा इतक्या दृढपणे आपल्या हृदयाशी ठेवणारा आणि आपल्या डोक्यावर बाळगणारा असा शिष्य म्हणूनच ते जगप्रसिद्ध झाले. 1970 साली त्यांनी इस्कॉनची स्थापना केली आणि केवळ 14 वर्षाच्या काळात त्यांच्या इस्कॉनच्या 108 मंदिरं आणि अनेक शाखा झाल्या. आजच्या घटीस जगामध्ये जवळजवळ 700 इस्कॉनची मंदिरं आहेत, गुरुकुल आहेत, गोशाळा आहेत आणि फार्म हाऊसेस वगैरे आहेत. इतकी मोठी प्रगती इतक्या कमी काळात ते करू शकले कारण त्यांची गुरुवरती दृढ श्रद्धा होती. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे इस्कॉनमधले एक इस्कॉनमधले नाही पण आपल्या इस्कॉनच्या परंपरेतले अतिशय श्रेष्ठ विचारवंत आहेत. त्यांनी आपली एक प्रार्थना लिहिली आहे गुरुवाष्टक म्हणून, मगाशी मी उल्लेख केला होता. त्यातच एक कडवं येतं, यस्य प्रसादात भगवत प्रसादो, यस्य अप्रसादात नगती कुतोपी, ध्यायस्तु वंशस यशस्त्री संध्य, वंदे गुरुशी चरणारविंद. याचा अर्थ मगाशी सांगितला होता, त्यामुळे रिपीट नाही करत आहे. तर ते आपण जे बुद्धिमत्ता म्हणतो व्यवसायात का बुद्धी, त्याच्याविषयी विश्वनाथ ठाकूर लिहित आहे. सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये जी बुद्धिमत्ता भक्तियोगावर आधारित आहे तीच सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता होय. भक्तियोगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता एकाग्र होते, त्याचं लक्ष निष्ठापूर्वक एकाच गोष्टीवर केंद्रित होते. हा मनुष्य असा विचार करू लागतो, माझ्या गुरुनी मला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची त्यांच्या पावत हरिनामाचा जप करून, त्यांचे अहोरात्र स्मरण करून, त्यांच्या चरणकमलांची सेवा करून आणि अन्य अनेक मार्गांनी सेवा करण्याची शिकवण दिलेली आहे. तीच माझी साधना आहे, तेच माझे साध्य आहे. साधना आणि साध्य आता माझ्या जीवनाचे ध्येय फक्त ते आणि तेच आहे. वर दिलेली चार कार्य मी भक्तीमध्ये नवशिका असताना किंवा परिपूर्णतेच्या स्तरावर पोचल्यानंतर सुद्धा, दोन्ही अगदी नवशिके असताना किंवा भक्तीच्या थोड्याशा उच्च पातळीवरती पोचल्यानंतरसुद्धा या आदेशांची मी अवहेलना करणार नाही. माझे इच्छित हेच आहे आणि ते साध्य करणे हीच माझी एकमेव आणि सर्वोच्च जबाबदारी आहे. शील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अतिशय मानाचं स्थान आहे त्यांना वैष्णवांच्यामध्ये. आणखी एक छोटीशी कथा आहे, ती सांगून आपण बहुतेक थांबूया. एका गुरुनी आपल्या शिष्याला सांगितलं, तू असा संसारात राहण्यापेक्षा, म्हणजे जनसंपर्कात राहण्यापेक्षा एकांतात जा, कुठे जंगलात राहा, एखादी कुटीर बांध आणि भगवद्गीतेचं पारायण करायला सुरुवात कर. तर आपल्या गुरुची आज्ञा मानून तो जंगलात निघून गेला. जंगलात काही दिवस त्यानं सुंदरपणे गीतापाठ केला. रोज सकाळी उठायचं, स्नान वगैरे आठवून, पूजा आठवून भगवद्गीतेचा पूर्ण पाठ करायचा. साधारणपणे 2-2.5 तास लागतात त्याला. त्यानंतर माधिकोरी मागून जेवायचं, म्हणजे स्वयंपाक करणं, बाजारातून गहू आणणं, गहू दळून आणणं, तेल तूप तांदूळ जा, याच्यातला काही त्याला व्याप नव्हता. फक्त सकाळी भगवद्गीता वाचायची, दिवसभर भगवंतांचं स्मरण करायचं. एक दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपली धोती उंदरानं कुरतडलेली दिसते. म्हणून आपण ज्या कुटीमध्ये राहतो तिथे एक उंदीर आहे, एक आहे किंवा अनेक असतील, पण त्या उंदरांचा बंदोबस्त केला नाही तर माझ्या दोनच धोत्या, दोन्ही धोत्या खाऊन टाकतील. त्याला विचार पडला तर काय करायचं. त्याने एक मांजर आणलं. ठीक आहे, म्हणजे मांजर असेल तर उंदीर येणार नाहीत, तर ठीक आहे. म्हणजे मांजर आल्यापासून उंदरांचा जो ताप होता, जो उपद्रव होता, तो बंद झाला. त्यात मांजर घुटमाळायला लागला पायाशी, मी आव करून इकडून तिकडून यायचं, मी आव का, आता त्याला काय लागत तरी पाहिजे, उंदीर संपले आता काय लागाय. त्यांनी विचार केला काय करायचं, मग म्हणे याला दूध लागेल. मग दूध मिळणार कुठे, इथे जंगलात कुठे दूध मिळणार. त्यानं घरी गाय आणून ठेवली, गाय आणली, गायीचं दूध मिळायला लागलं, मांजराचा प्रश्न मिटला. पण त्याच्यापुढे आणखी समस्या निर्माण झाली. अरे गाय आणली पण मी माझा जप कधी करू, माझा भगवद्गीता पाठ कधी करून, गायीचं देखभाल कोण, तिला चारा कोण करणार, तिचं शेण कोण काढणार, तिला पाणी कोण पाडणार, तिला धुणार कोण. आता हे काम करायला गडी तर परवडत नाही. त्यापेक्षा म्हटलं त्यांना विचार केला आपण लग्नच करूया. त्यांना चक्क एका स्त्रीशी लग्न केलं आणि तिला पत्नी म्हणून तो आपल्या घरी घेऊन आला. झालं, सुरुवात कुठून झाली, उंदरांनी धोतर कुरलेल्यापासून. मांजर आलं, गाय आलं, पत्नी आली. आता पत्नी स्वयं का नुसती राहणार आहे का, माधुकरी मागून जेवून खाऊन, नाही. मग त्यात स्वयंपाक पाणी आलं, स्वयंपाकाची भांडी आली, आता आजच्या भाषेत वन रूम किचन आलं. आणि हे सगळं करता करता त्याच्याकडे पैसे काहीच नाही, त्याला एक नोकरी पकडायला लागली. म्हणजे जो मनुष्य जगातल्या व्यापापासून दूर राहून भगवद्गीतेचं पठण आणि भगवंतांचं चिंतन करण्यासाठी बाहेर निघाला होता, त्याच्या पदरी हे असं आलं की एक एक करत म्हणजे त्याच्या बुद्धीला इतके फाटे फुटले की एकलता मे एकटा जीव सदाशी राहणारा माणूस आता प्रपंचात गुरफटला आणि त्याची भक्ती बिकती सगळी लयाला गेली. तो बहुशाखा ह्यानंता शोकातली जी दुसरी ओळ आहे ती इथे तंतोतंत लागू पडते. अशा प्रकारे त्याची जी श्रद्धा होती, भक्ती होती, त्याची जी काय तपस्या चालू, त्या सगळ्यावरती पाणी पडलं. आपल्या ध्येयावरती एकनिष्ठ राहणारे किंवा त्याच्यावरती खेळून राहणारे किंवा त्याच्यासाठी आपलं आयुष्य अर्पण करणारा एक दोन, मी रिटायर्ड फौजी आहे, आर्मीमधल्या एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायचे आहेत. मला एक दोन मिनटं वेळ आहे म्हणून मी सांगतोय. एक दुसऱ्या महायुद्धात एक ब्रिटिश सोल्जर होता, डग्लस बेडर म्हणून. तर एका लढाईमध्ये त्याच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचे दोन्ही पाय काढावे लागले, दोन्ही पाय कापावे लागले. त्याला दोन कृत्रिम पाय बसवण्यात आले आणि हे कृत्रिम पाय बसवल्यानंतर ज्यावेळी तो पूर्णपणे बरा झाला तर तो एकदम असून जसा पाय कापला आहे, नवीन पाय लावला, तर एकदम तुम्ही उठून उभे राहू शकत नाही. तर या माणसानं उठून उभा राहायचा प्रयत्न केला, एकदा, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चारदा नव्हे, तो चक्क 42 वेळा खाली पडला. तुमच्या माझ्यासारखा असता त्या माणसानं हा प्रयत्न सोडूनच दिला, सरे जाऊ दे, आता आपल्याला काय आयुष्यात पायावर उभं राहणं शक्य नाही, आपल्या पायावर उभं राहणं शक्य नाही, आपण कोबड्या घेऊनच चालणार आयुष्यभर. पण 43व्या प्रयत्नात या माणसानं स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिंमतीवर उभं राहून दाखवलं. हा डग्लस बेडर. हा धडा आम्हाला आमच्या दुसरीच्या प्राथमिक शाळेत मी असताना आमच्या पाठ्यपुस्तकात धडा होता. हा आदर्श किती असतो की एखादा माणूस जर एखाद्या गोष्टीवरती आपलं मन केंद्रित करतो की मला ही गोष्ट करायचीच आहे तर तो कशी करू शकतो. दुसरं उदाहरण ते आपल्या आर्मीमधलंच आहे, भारतीय सेनेमधलं. मी जम्मू काश्मीरमध्ये पोस्टेड असताना तिथे एक त्यावेळी ते ब्रिगेडियर होते, ब्रिगेडियरसाहेब भेटले होते, तर त्यांचीही कथा आहे. त्यानंतर ते जनरलसुद्धा झाले. तर 71 युद्धामध्ये त्यांचा पाय जखमी झाला आहे आणि जखमी झाल्यानंतर जेवेळी ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये किडे धरले आणि शेवटी तो सडू लागला होता. सडू लागल्यामुळे त्याचा अम्प्युटेशन, तो पाय कापण्याची पाळी आली. तर त्यावेळी डॉक्टरकडे म्हणजे शस्त्रसुद्धा नव्हते, शस्त्रास्त्र म्हणतात ते, की डॉक्टरची अपॅरेटस ती पण नव्हती. तर या माणसानं कुकरी असते, तुम्ही जे गुरखा सैनिक आहात त्यांच्याकडे पाहिजे, कुकरी म्हणतात, अतिशय धारदार असते ती, म्हणे एका सैनिकाकडून कृत्रिम वापरून घेतली आणि त्या कुकरीने त्याने आपला पाय तोडला आणि डॉक्टरसोबत चाट पडला या माणसाने हे कसं केलं म्हणून. अर्थात हे सगळा त्याच्या धैर्याचा किंवा त्याच्या ब्रेव्हरीचा भाग आहे. याच्या पुढची कथा अशी आहे की हा त्याचा पाय गेल्यानंतर काळाला एक कृत्रिम पाय जोडण्यात आला आणि हा कृत्रिम पाय लावल्यानंतर त्याला म्हटले आता तुला रामराम, कारण तू अधू आहेस, तो एक पायानं अधू आहेस, तुला आर्मीमध्ये ठेवता येणार नाही की तुला पुढचं प्रमोशन देता येणार नाही. या माणसानं फाईट घेतली त्याच्याविषयी कोर्टामध्ये, ती कोर्ट केस जिंकला आणि त्याला म्हणे ठीक आहे तुला आर्मीमध्ये ठेवून घेऊ मी, पण तुला पुढचं प्रमोशन देता येणार नाही. तर म्हणे का? तर अमुक अमुक, तर काही ठराविक कसोट्या असतात फिजिकल फिटनेसच्या किंवा बाकी मेंटल फिटनेस आणि तुमचं ज्ञान या सगळ्यांच्या. ज्ञानाच्या बाबतीत हा माणूस कुठेच कमी नव्हता, फक्त एक फिजिकल फिटनेसचा प्रश्न होता आणि त्यात एक 10 किलोमीटर पळण्याची रेस असते. म्हणे ही जर तू पास करून दाखवलीस तर तुला आम्ही फौजमध्ये ठेवू आणि तुला पुढचं प्रमोशन पण देऊ. या पठ्ठ्यानं त्या आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्यानं 10 किलोमीटरची रेस येस पूर्ण करून हरे कृष्ण. सॉरी, तर हा तुमचा सिंगल पॉइंटेड की ज्या वन ट्रॅक माइंड ज्याला म्हणतात, मला हे करायचं आहे आणि ते करायचं आहे तर त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ते मी मागे पुढे पाहणार नाही. आपण या श्लोकाच्या अर्थाकडे पुन्हा एकदा जाऊया. व्यवसायात निका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा यनंताश बुद्धयो व्यवसायिना. जे कृष्ण भावनेमध्ये दृढ होऊन या दिव्य मार्गावर वाटचाल करत असतात त्यांची बुद्धी एकाग्र व दृढनिश्चय असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते. जे डळमळीत किंवा धरसड वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला मात्र फाटे फुटतात आणि ते धर ना इकडे धर ना तिकडे, धोबी का कुट्टा ना घर का ना घाटका, अशी त्यांची अवस्था होते. म्हणून आपण आपला जो मुख्य हेतू आहे की कृष्ण भावनामृतात आपण पटाईत व्हायचं आहे, त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आणि बाकी कुठल्याही अवधानांच्याकडे किंवा आकर्षणांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक हे व्याख्यान ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अजून आपल्याकडे 5 मिनटं आहेत, आपण थोडंसं कीर्तन करूया. बरोबर 12:30 दर्शन उघडेल, त्यानंतर दर्शन आणि आरती असेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृपया सर्वांनी म्हणा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण
हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
सर्वानी म्हणा
हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की श्री श्री गौर निताय की गौर प्रेमानंदे हरि हरि बोल।